शो के तीसरे घंटे में एंट्री मारते मारते बातें जारी रखेंगे. प्रिया धारूरकर मॅम त्यांच्याशी आपण बोलतोय. त्यांची कविता आपल्या नांदेड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे. मॅम, जसं तुम्ही आता तुमच्या पहिल्या कवितेबद्दल सांगितलं, तर तीच पहिली कविता काय होती ती एक थोडस ऐकवा ना मला.
ती कविता खर तर इंग्लिश धड्यात होती. त्या लेसनचं भाषांतर मी मराठीमधन कवितेच्या रूपात केलं होतं. होती एक आग विकी, नाव तिचं होतं मिकी. अशा अर्थाने ती बरीच मोठी कविता आहे. फक्त त्या धड्यामध्ये दुःखांत होता की तिचा शेवट मृत्यू आहे. आणि मी असं दाखवलंय की ती थंडीनी काकडून ती जी मुलगी मरते, तर ती माझ्या कवितेमध्ये ती मरत नाही, तर तिला एक स्वप्नामध्ये राजकुमार येतो आणि तो राजकुमार तिला घेऊन जातो. तिचं नाव मी अगदी मिकी दिलं होतं आणि दिवा स्वप्न त्या कवितेचं नाव होतं.
नांदेडकरांना सुद्धा विचारलं होतं की तुमची आवडीची कविता कुठली आहे. मस्त एक कविता इकडे माझ्याकडे आली आहे, सरिता आजीचं नाव आहे, आठवीत आहे ती, आणि तिने तिची फेवरेट कविता सांगितली आहे.
मी वाचते ना, माय कविता सर जास्त आवडते.
तू आता सध्या काय करतेस, शाळेत जातेस का काय करते?
मी आता आठवीला आहे.
ओके, आठवीला कविता असतील ना तुला?
हो आहेत ना.
कुठली कविता आवडते त्यातली?
मला भारत देश महान, चला चला हो एक मुखाने गाव एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, हिमालयाची हिमशिखरे ती, भारत भूचा शिडी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालते पवित्र स्नान. भारत देश महान, भारत देश महान.
वा वा वा, खूप छान, खूप छान सरिता. सरितानी एवढी छान कविता आपल्याला ऐकवली आहे. तुम्ही सुद्धा ऐकवा तुमची फेवरेट कविता कुठली आहे. प्रिया मॅडम ज्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार थोड्या वेळानंतर, पण सध्या पहिलं तुम्ही तुमची आवडीची कविता ऐकवायची आहे. नंबर माहिती आहे ना माझा, 9607007935. पटकन डायल करा आणि तुमची फेवरेट कविता कुठली आहे ते सांगा. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.